आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 14 जून 2026. विषय: देव मनुष्याचा रक्षण करता. सोनेरी मजकूर. स्तोत्र संहिता: परंतु परमेश्वराने त्याच्या भक्तांवर नेहमीच प्रेम केले आणि तो सदैव त्याच्या भक्तांवर प्रेम करीत राहणार आहे. जे लोक देवाचा करार पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो. उत्तरदायी वाचन: स्तोत्र संहिता. कारण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता, परात्पर देवाला तुम्ही तुमची सुरक्षित जागा बनवले आहे. तुमचे काहीही वाईट होणार नाही. तुमच्या घरात रोगराई असणार नाही. देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील. तुम्हाला दगडाची ठेच लागू नये म्हणून ते त्यांच्या हातांनी तुम्हाला धरतील. परमेश्वर म्हणतो, जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो. दडा उपदेश बायबल पासून. स्तोत्र संहिता: देवाच्या भक्तांनो, तुम्ही परमेश्वरावर प्रेम करा. परमेश्वर त्याच्यावर विश्वास टाकणाऱ्या लोकांचे रक्षण करतो. परंतु जे लोक स्वतःच्या सामर्थ्याचा गर्व करतात त्यांना तो शिक्षा करतो. परमेश्वर त्यांना योग्य अशीच शिक्षा देतो. परमेश्वराच्या मदतीची वाट बघत असणाऱ्या लोकांनो, बलवान व धैर्यवान व्हा. स्तोत्र संहिता: माझे पाप आणि तरुणपणी मी ज्या वाईट गोष्टी केल्या त्या लक्षात ठेवू नकोस. परमेश्वरा, तुझ्या चांगल्या कीर्तीसाठी माझी प्रेमाने आठवण ठेव. परमेश्वर खरोखरच चांगला आहे. तो पापी माणसांना जगण्यासाठी योग्य मार्ग दाखवतो. परमेश्वर त्याचे रहस्य त्याच्या भक्तांना सांगतो. तो त्याच्या भक्तांना त्याचे करार शिकवतो. स्तोत्र संहिता: देव आमचे सामर्थ्य साठवण्याचे भांडार आहे. आम्ही संकटकाळी त्याच्याजवळ नेहमी मदत शोधू शकतो. म्हणून जेव्हा भूकंप होतात आणि पर्वत समुद्रात पडतात तेव्हा आम्हाला भीती वाटत नाही. देव त्या शहरात आहे म्हणून त्याचा कधीही नाश होणार नाही. देव सूर्योदयाच्या पूर्वीच मदत करेल. देव म्हणतो, शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. मी राष्ट्रांचा पराभव करतो व जगाला ताब्यात ठेवतो. राजे: यहुदाचा राजा आसा याच्या कारागिर्दींच्या 38व्या वर्षी अमरीचा मुलगा अहाब इस्रायलचा राजा झाला. शोमरोन या नगरातून त्याने इस्रायलवर 22 वर्षे राज्य केले. राजे: गिलाद मधील तेशबी या गावात एलिया हा संदेष्टा होता. एलिया अहाब राजाला म्हणाला, मी इस्रायलच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या सामर्थ्यावर मी हे सांगतो की येती काही वर्षे पाऊसच काय दमव सुद्धा पडणार नाही. पाऊस पडलास तर माझ्या आज्ञेने पडेल. मग परमेश्वर एलियाला म्हणाला, हा भाग सोड आणि पूर्वेला जा. करिथ या ओहोळापाशी लपून राहा. यार्देन नदीच्या पूर्वेला हा ओहोळ आहे. त्या ओहोळाचे पाणी तू पी कावळे तिथे तुला अन्न आणून देतील. त्यांना मी तसे सांगितले आहे. पाऊस नव्हताच तेव्हा काही काळानंतर ओहोळ सुकला. तेव्हा परमेश्वर एलियाला म्हणाला, सिदोन मधील सारफ येथे जाऊन राहा. तेथे एक विधवा राहते. तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे. तेव्हा एलिया सारफ तेथे गेला. तो वेशीजवळ जातो तर त्याला एक बाई भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करत होती. एलिया तिला म्हणाला, मला थोडे पाणी प्यायला मिळेल का? ती पाणी आणायला निघाली तेव्हा एलिया तिला म्हणाला, मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे. तेव्हा ती बाई म्हणाली, परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही, थोडेसे पीठ शिल्लक आहे आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले, ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच, माझा मुलगा आणि मी जेवू आणि मग भुकेने मरू. तेव्हा एलिया तिला म्हणाला, काही काळजी करू नकोस, घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर, पण आधी जे पीठ शिल्लक आहे त्याची लहानशी भाकर करून मला आणून दे, मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर. इस्रायलचा परमेश्वर देव म्हणाला आहे, तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही, तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल. तेव्हा ती घरी गेली. एलियाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलिया, ती आणि तिचा मुलगा यांना बरेच दिवसपर्यंत पुरेसे खायला मिळत गेले. पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलियाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले. काही दिवसांनंतर या बाईचा मुलगा आजारी पडला. त्याचे दुखणे वाढत गेले. शेवटी त्याचा श्रवास थांबला. एलिया तिला म्हणाला, तुझ्या मुलाला माझ्याकडे आण. मग त्याने त्या मुलाला घेतले आणि वरच्या मजल्यावर तो गेला. आपल्या खोलीत आपल्या बिछाण्यावर त्याने त्याला ठेवले. एलियाने मग प्रार्थना केली. मग एलियाने तीनदा त्याच्यावर पाखार घातल्यासारखे करून प्रार्थना केली, परमेश्वर देवा याला वाचव. एलियाच्या हाकेला परमेश्वराने उत्तर दिले. मुलाचा श्रवासेच्छ्वास पुन्हा झाला, तो जिवंत झाला. एलियाने मुलाला खाली आणले. त्याच्या आईकडे त्याला सोपवून एलिया म्हणाला, बघ, तुझा मुलगा जिवंत आहे. ती बाई म्हणाली, तू खरोखरच देवाचा माणूस आहेस हे मला पटले. खरोखरच परमेश्वर तुझ्या मार्फत बोलतो हे आता मला कळले. स्तोत्र संहिता. परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील. परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील. परमेश्वरा तुला जाण्या येण्यात मदत करील. परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील. स्तोत्र संहिता. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला ज्याची गरज आहे ते मला नेहमी मिळत राहील. तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो. तो मला संथ पाण्याजवळ नेतो. तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो. तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला चांगुलपणाच्या मार्गाने नेतो. मी जरी थडग्यासारख्या भयान अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही का? कारण परमेश्वरा, तू माझ्या बरोबर आहेस. तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात. परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शत्रू समोर तयार केलेस. तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस. माझा प्याला आता भरून वाहू लागला आहे. माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंत काळापर्यंत बसेन. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. दिव्य प्रेमाने नेहमीच प्रत्येक मानवी गरज पूर्ण केली आहे आणि करत राहील. सर्व मानवजातीला आणि प्रत्येक क्षणी दिव्य प्रेम सर्व कल्याण पुरवते. कृपेचा चमत्कार हा प्रेमासाठी चमत्कार नाही. योग्य दिशेने वापरलेला विवेक शारीरिक इंद्रियांच्या चुका सुधारतो. परंतु जोपर्यंत मानवाच्या शाश्वत सुसंवादाचे विज्ञान वैज्ञानिक अस्तित्वाच्या अखंड वास्तवाने त्यांचा भ्रम दूर करत नाही, तोपर्यंत पाप आजारपण आणि मृत्यू वास्तविक वाटतील. अगदी झोपेतील स्वप्नांचे अनुभव जसे वास्तविक वाटतात तसे. संकटे मानवांना शिकवतात की हृदयाला घाव घालणाऱ्या तुटलेल्या वेतासारख्या भौतिक आधाराचा विसंबून राहू नये. आनंद आणि समृद्धीच्या तेजात असताना आपण हे पूर्णपणे विसरत नाही. दुःख हितकारक आहे. मोठ्या संकटातूनच आपण देवाच्या राज्यात प्रवेश करतो. संकटे ही ईश्वरी काळजीची साक्ष आहेत. आध्यात्मिक विकास हा भौतिक आशांच्या भूमीत पेरलेल्या बीजातून अंकुरित होत नाही, तर जेव्हा त्या आशा क्षीण होतात तेव्हा प्रेम आत्म्याच्या उच्च आनंदाचा नव्याने प्रसार करते, ज्याला पृथ्वीचा कोणताही कलंक नसतो. अनुभवाचा प्रत्येक टप्पा ईश्वरी चांगुलपणा आणि प्रेमाची नवीन दृष्टी उलगडतो. अस्तित्वाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सद्गुण माणसाकडून प्रत्येक क्षणाची मागणी करतो. सद्गुणाला समर्पित झाल्याने माणसाचे देवावरील अवलंबित्व कमी होत नाही, उलट ते वाढते. तसेच हे समर्पण माणसाची देवाप्रती असलेली कर्तव्ये कमी करत नाही, उलट ती पूर्ण करण्याची सर्वोच्च आवश्यकता दर्शवते. ख्रिस्ती विज्ञान देवाच्या परिपूर्णतेतून काहीही कमी करत नाही, उलट ते संपूर्ण गौरव त्यालाच प्रदान करते. कर्मांसहित जुन्या मनुष्याला दूर सारून मर्त्य माणसे अमरत्व धारण करतात. मर्त्य विश्वासाच्या उथळ पाण्यात डुबकी मारून आपण देवाच्या निर्मितीचे स्वरूप आणि गुणवत्ता समजू शकत नाही. आपण आपल्या क्षीण धडपडीला म्हणजेच जड वस्तूंमध्ये जीवन आणि सत्य शोधण्याच्या आपल्या प्रयत्नांना उलटवून भौतिक इंद्रियांच्या साक्षीच्यावर मर्त्यतेच्यावर उठून देवाच्या अमर कल्पनेपर्यंत पोहोचले पाहिजे. हे अधिक स्पष्ट उच्च दृष्टिकोन ईश्वर सदृश मनुष्याला त्याच्या अस्तित्वाच्या परिपूर्ण केंद्र आणि परिघापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा देतात. मानवजातीने हे शिकले पाहिजे की दुष्टता म्हणजे सत्ता नव्हे. तिची तथाकथित निरंकुशता ही केवळ शून्यत्वाची एक अवस्था आहे. ख्रिश्चन सायन्स दुष्टतेच्या साम्राज्याचा नाश करते आणि प्रामुख्याने कुटुंबांमध्ये व पर्यायाने समाजात स्नेह आणि सद्गुणांना प्रोत्साहन देते. सर्व वेळी आणि सर्व परिस्थितीत चांगल्याने वाईटावर विजय मिळवा. स्वतःला ओळखा म्हणजे देव तुम्हाला वाईटावर विजय मिळवण्यासाठी बुद्धी आणि संधी देईल. प्रेमाच्या कवचाने वेढलेले असल्यामुळे मानवी द्वेष तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जर मानवांना गोष्टींचा खरा अर्थ प्राप्त करायचा असेल तर त्यांनी नश्वर मर्यादित स्वरूपांच्या पलीकडे पाहिले पाहिजे. मनाच्या अगम्य क्षेत्राशिवाय दृष्टी कुठे स्थिरावणार? आपण जिथे चालतो तिथेच आपण पाहिले पाहिजे आणि ज्याच्यामध्ये आपले अस्तित्व आहे त्याच्याकडून सर्व शक्ती प्राप्त झाल्याप्रमाणे आपण वागले पाहिजे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पवित्र शास्त्र हे जड वस्तूंवर आत्मा आणि मनाच्या विजयाच्या वृत्तांतांनी भरलेले आहे. मोशेने ज्याला लोक चमत्कार म्हणत त्याद्वारे मनाची शक्ती सिद्ध केली, तसेच यहोशवा एलिया आणि एलिशा यांनीही केले. ख्रिस्ती युगाची सुरुवात चिन्हे आणि अद्भुत चमत्कारांनी झाली. ख्रिस्ती धर्माचा इतिहास मनुष्याला त्याच्या स्वर्गीय पित्याने जो सर्वशक्तिमान मन आहे प्रदान केलेल्या आधारभूत प्रभावाचे आणि संरक्षक शक्तीचे उदात्त पुरावे देतो. तोच मनुष्याला श्रद्धा आणि बुद्धी देतो ज्याद्वारे तो केवळ मोहांपासूनच नव्हे तर शारीरिक दुःखांपासूनही स्वतःचे रक्षण करू शकतो. चमत्कार जी गोष्ट दैवी दृष्ट्या नैसर्गिक आहे परंतु मानवी प्रयत्नांनी शिकावी लागते, विज्ञानाची एक अद्भुत घटना. चमत्कार देवाच्या नियमाचे पालन करतो पण त्या नियमाचे उल्लंघन करत नाही. सध्या ही वस्तुस्थिती स्वतः चमत्कारापेक्षाही अधिक रहस्यमय वाटते. स्तोत्रकर्त्याने गायले आहे, हे सागर तुला काय झाले होते की तू पळून गेलास, हे जॉर्डन तुला मागे हटवले गेले, हे पर्वतांनो तुम्ही मेंढ्यांप्रमाणे उड्या मारल्या, आणि हे लहान टेकड्यांनो कोकरांप्रमाणे, हे पृथ्वी परमेश्वराच्या उपस्थितीत, याकोबाच्या देवाच्या उपस्थितीत थथर काम. चमत्कार कोणतीही अव्यवस्था निर्माण करत नाही, उलट तो मूळ सुव्यवस्था उलगडतो आणि देवाच्या अपरिवर्तनीय नियमाचे ज्ञान स्थापित करतो. आत्म्याच्या जाणीवा प्रेमामध्ये वास करतात आणि त्या सत्य व जीवन प्रकट करतात. म्हणूनच ख्रिस्ती धर्म आणि त्याचे प्रतिपादन करणारे शास्त्र हे आध्यात्मिक ज्ञानावर आधारित आहेत आणि ते पदार्थाच्या तथाकथित नियमांपेक्षा श्रेष्ठ आहेत. इस्रायलच्या पवित्र देवाला मर्यादित करून आणि देव अरण्यात मेष तयार करू शकतो का असा प्रश्न विचारून यहुद्यांनी केलेल्या अपराधाची पुनरावृत्ती करण्याचा आज धोका आहे. देव काय करू शकत नाही? ख्रिस्ती विज्ञानाच्या दिव्य तत्वाचे पालन करा आणि ज्ञान सत्य व प्रेमामध्ये स्थिर राहून देवाच्या आज्ञांचे अनुसरण करा. मन हे शारीरिक इंद्रियांचे स्वामी आहे आणि ते आजारपण पाप व मृत्यूवर विजय मिळवू शकते. या ईश्वरीय अधिकाराचा वापर करा. जे काही चांगले नाही त्या सर्वांचा प्रतिकार करण्यासाठी आत्मिक सामर्थ्याने उठा. देवाने मनुष्याला यासाठी सक्षम बनवले आहे आणि मनुष्याला दैवीरित्या प्रदान केलेली ही क्षमता व शक्ती कोणतीही गोष्ट क्षीण करू शकत नाही. विज्ञानामध्ये ईश्वर आणि मानव, दैवी तत्व आणि कल्पना यांचे संबंध अविनाशी आहेत आणि विज्ञानाला सुसंवादापासून विचलन किंवा पुनरागमन माहीत नाही. उलट ते दैवी व्यवस्था किंवा आध्यात्मिक नियम ज्यामध्ये ईश्वर आणि त्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी परिपूर्ण आणि शाश्वत आहेत, त्याच्या शाश्वत इतिहासात अपरिवर्तित राहिला आहे असे मानते. आध्यात्मिक जीवन आणि परमानंद हेच एकमेव पुरावे आहेत ज्याद्वारे आपण खऱ्या अस्तित्वाला ओळखू शकतो आणि सर्वव्यापी आध्यात्मिक प्रेमातून मिळणाऱ्या आवरणी शांतीचा अनुभव घेऊ शकतो. जेव्हा आपण ख्रिस्ती शास्त्रातील मार्ग शिकतो आणि मनुष्याच्या आध्यात्मिक अस्तित्वाला ओळखतो तेव्हा आपण ईश्वरी निर्मिती, पृथ्वी, स्वर्ग आणि मनुष्य यांचे सर्व वैभव पाहू आणि समजू शकू. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.